नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. देशातली पहिली भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था IICT आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ NFDC च्या संयुक्त कॅम्पसचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या संस्थेत 17 अभ्यासक्रमांचा समावेश असून गेमिंग, अॅनिमेशन, पोस्ट प्रोडक्शन, कॉमिक्स अशा क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित विषय शिकवले जाणार आहेत. IICTनं इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाशी करार केला असून अभ्यासक्रमांची देवाणघेवाणही होणार आहे. मुंबईत सुरू झालेलं IICT हे केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्जनशील भारताचा संकल्प साकारतय असं मत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केलं. या संस्थेत उद्योगाशी थेट संबंधित 17 अभ्यासक्रम शिकवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
IICT इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजी. टेक्नोलॉजी आज के क्रिएटिव वर्ल्ड में जिस तरह से एक इंटीग्रल पार्ट बन चुकी है, उसमें बहुत जरूरी है कि हमारे क्रिएटिव इकोनॉमी में काम करने वाले जितने भी लोग हैं और जो इससे जुड़ना चाहते हैं, उन सबको हम नए स्किल्स दें, टेक्नोलॉजीज में ट्रेनिंग दें, नए टूल्स दें और दुनिया में जो बेस्ट हो रहा है उसको हम अपने यहाँ पर भारत में लेके आए और यहाँ से नए इंक्यूबेशन, नए आइडियाज, नई टेक्नोलॉजीज भी भारत से बने.
IICT ही संस्था मुंबईत उभी राहणं हे सर्जनशील अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या भारताच्या वाटचालीतलं मोठं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. येत्या 2 वर्षात ही संस्था नावारूपाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गुलशन महलमध्ये भारत पॅव्हिलियन या विशेष दालनाचंही उद्घाटन करण्यात आलं. हे दालन म्हणजे भारताच्या कथा सांगण्याच्या परंपरेचा उज्ज्वल प्रवास जागतिक स्तरावर उलगडणारा एक अनोखा अनुभव आहे. भारत पॅव्हिलियन म्हणजे देशाला जागतिक स्तरावर एक सर्जनशील महासत्ता बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे. तसंच वेव्ज या जागतिक मनोरंजन परिषदेच्या निष्कर्षांचा अहवालही यावेळी सादर करण्यात आला. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कायदा आणून तो राज्यात लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात होणाऱ्या किरकोळ कारवाईमुळे हे प्रकार सातत्याने होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सफाई कामाकरता रोबोटिक मशीन खरेदी करण्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून देईल, त्यामुळे येणाऱ्या काळात हाताने मैला वाहून नेण्याचा प्रकार पूर्णपणे बंद होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सफाई कामगाराचा काम करताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 30 लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यावर 20 लाख रुपये आणि अपंगत्व आल्यावर 10 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. रोबोटिक मशीन खरेदी करण्यासाठी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. मृत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचे निर्देश महानगरपालिका नगरपालिकांना दिले असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली जाईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. आपल्या रीतिरिवाजाचं जतन व्हावं यासाठी या उत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्त राज्यभरात आणि राज्याच्या बाहेर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, स्पर्धा, ड्रोन शो आयोजित केले जातील. उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित केल्या जातील. गणेशोत्सवानिमित्त टपाल तिकीट आणि नाणे काढले जातील. तसंच उत्सवासाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल असं शेलार यांनी सांगितलं. राज्यातल्या दहीहंडी खेळातल्या 1.5 लाख गोविंदांचा विमा उतरवला जाईल अशी घोषणा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली. अमित साटम यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. विधिमंडळ सभागृहातल्या सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असं वक्तव्य माध्यमांसमोर करू नये अशी ताकीद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. प्रत्येक सदस्य हा आपापल्या मतदारसंघातल्या लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करीत असतो, त्यामुळे केवळ सभागृहच नाही तर जनतेची प्रतिष्ठा राखणं सदस्याचं कर्तव्य आहे असं अध्यक्ष म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी काल अध्यक्ष आणि सत्ताधारी बाकांकडे पाहून अवमानास्पद हातवारे केले तसंच शब्द वापरले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांनी केली. दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10